नमस्तेऽस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मेनु कामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविच्य मे ज्ञात्रं च मे सूश्च मे प्रसूश्च मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सूषा च मे सुदिनं च मे ऊर्क्ष मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च मौद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मेन्नं च मे शुच्य मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माषाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियं गवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे।
श्रीराम, सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं। सद्भक्त मिलिंददादांनी लिहिलेल्या परमपूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी सद्भक्त रेवतीताई आपल्याला वाचून दाखवणार आहेत।
ओम श्री माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। सन 1985 मध्ये स्थापन झालेलं माया अपार्टमेंट आणि सन 1988 मध्ये बांधून पूर्ण झालेलं अध्यात्म मंगलधाम या दोन वास्तूंमधून स्वामी माधवनाथांच्या कार्याने मोठी भरारी घेतली। माझ्या आठवणीनुसार सत्यसाई निलायम, माया अपार्टमेंट आणि अध्यात्म मंगलधाम या तिन्ही ठिकाणी ठराविक वेळांना आणि ठराविक दिवशी केंद्राचे कार्यक्रम सुरू होते। सोमवार संध्याकाळचे दासबोधाचे प्रवचन आणि मंगळवार ते शनिवार रात्री ज्ञानेश्वरी प्रवचन हा उपक्रम सत्यसाई निलायम मध्ये सुरूच होता। माया अपार्टमेंट येथे मंगळवार ते शनिवार दररोज सायंकाळचे ध्यान केंद्र असे। 6:30 वाजता साधक ध्यानाला येऊन बसत, 7:30 वाजता प्रार्थना आरत्या होई आणि 8:15 पर्यंत स्वामीजी आणि सरलाताईंच्या सहवासात अत्यंत स्वर्गीय सुखात आम्ही सर्व राहत असू। स्वर्गीय हा शब्द जरा खटकतो, खरं म्हणजे वैकुंठात असावं असा अनुभव होता, परंतु वैकुंठीय हा शब्द शब्दकोशात सापडला नाही। दर रविवारी सकाळी 6 ते 7:30 ध्यान आणि त्यानंतर स्वामीजींचं योगसूत्रावरील प्रवचन हा कार्यक्रम अध्यात्म मंगलधाम या नूतन वास्तूमध्ये सुरू झाला। तसाच रविवारी सायंकाळी 6:30 ते 7:15 असा सत्संगाचा कार्यक्रमही अध्यात्म मंगलधाम या ठिकाणी सुरू झाला। प्रत्येक कार्यक्रमाला स्वामी सरलाताई दोघेही ठराविक वेळेस न चुकता अत्यंत सुचूरभूत असे येत असत। त्यांचं अंतर्बाह्य सुचित्व हा सर्वांसाठी अनुभवण्याचा विषय असे। या व्यतिरिक्त स्वामीजींचं माया अपार्टमेंट या त्यांच्या कुलगुरु निवासातील दिनक्रम घड्याळाच्या काट्यावर दररोज चालत होता. त्रिकाळ स्नान, ध्यान, पूजा ह्यासोबत साधकांशी गाठीभेटी, पत्रलेखन, अधूनमधून पाद्यपूजा, क्वचित एखादी आनंद यात्रा, एक प्रकारे त्यांनी स्वतःला सर्व भावाने कार्यात झोकून दिलेलं होतं. या सर्व धकाधकीत अतिशय महत्वाचा भाग म्हणजे साधक साधकांशी त्यांनी जपलेलं जिव्हाळ्याचं नातं. प्रत्येक साधकाच्या जीवनातील लहान मोठ्या घटनांशी ते दोघेही पूर्ण समरसून जात असत. त्यांच्या हृदयातील अहेतुक प्रेमाचा उमाळा इतका अनावर होता की त्याला वयाची, कष्टांची, वेळेची कसलीच पर्वा नव्हती. माझा मुलगा अनिकेत याचा जन्म मे महिन्यात झाला, त्या सुमारास घडलेल्या काही प्रसंगाच्या स्मृती. माझी पत्नी सौरेवती ही त्याच वर्षी एमएचा अभ्यास करत होती. लग्नानंतर शिक्षण चालू ठेवावं अशी स्वामीजींची स्पष्ट इच्छा होती. तिला दिवस गेल्याचं कळल्यापासून स्वामीजींनी आणि विशेषतः सरलाताईंनी तिचे खूप लाड केले. अतिशय हळुवारपणे तिला जपण्याच्या सूचना ते देत असत. ती घरी गेली की माहेरी असल्या मुलीप्रमाणे तिचे कोड कौतुक ते करत. मलाही तिला घेऊन जाताना स्कूटर, रिक्षा याबाबत काय खबरदारी घ्यावी, घरात तिच्याशी कसं प्रेमाने आणि समजुतीने घ्यावं वगैरे सूचना देत असत. माझ्या एकंदरीत सुस्वभावाबद्दल त्यांना पूर्ण खात्री असल्यामुळे त्यांनी सौरेवतीची अधिक काळजी घ्यावी असे त्यांना वाटत असावे. तिला जी तारीख देण्यात आली होती ती तारीख आणि तिच्या एमएच्या परीक्षेच्या तारखा त्याच आहेत असं लक्षात आलं. स्वामीजी तिला म्हणाले, आपण परीक्षा द्यायची आहे, घरी बसून जमेल तितका अभ्यास करत राहा, केंद्रातले जितके कार्यक्रम जमतील त्या कार्यक्रमांना येत राहा. तिच्या परीक्षेच्या तारखा एप्रिल महिन्यातील होत्या पण ऐनवेळेस त्या पुढे ढकलल्या गेल्या. डॉक्टरांनी दिलेली तारीख परीक्षेच्या दिवसांमध्येच नेमकी येत होती. स्वामीजींना हे कळलं तेव्हा ते म्हणाले, काहीही असलं तरी आपण परीक्षा द्यायचीच आहे, तुझ्या डिलिव्हरीच्या आधी परीक्षा संपून जाईल असं मला वाटतंय, आणि नाही जमलं तर पुढच्या वेळीस देऊ, पण आता परीक्षा द्यायचीच आहे असा निश्चय कर. एसएनडीटी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. त्यांच्याकडून पेपर लिहिण्यासाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था केली गेली. चार दिवस परीक्षा होती पण ते सर्व दिवस चांगल्या प्रकारे पार पडले. नंतर दुसऱ्या दिवशी मी स्वामीजींना विचारले की रेवतीची इच्छा आहे तर तिला तुमचे दर्शन मिळू शकेल का. त्यावर स्वामीजी मला म्हणाले, तिला म्हणावं दर्शनाला ये पण एवढे जिने चढून वर येऊ नकोस, खालीच थांबून राहा, मी येतो खाली. दुपारी आम्ही दोघे माया अपार्टमेंटच्या इमारतीपाशी जाऊन थांबलो. ठरल्या वेळी स्वामीजी पांढरा शुभ्र वेश परिधान करून खाली आले. पाठोपाठ सौ सरलाताईही आल्या. त्या दोघांचे आम्ही दर्शन घेतले तेव्हा ते म्हणाले, हा आता हिची डिलिव्हरी केव्हाही होऊ शकते, विश्रांती घे थोडी. त्याच संध्याकाळी सौ रेवतीला दामले हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. हॉस्पिटल घरासमोरच होते. संध्याकाळी सत्यसाई निलयमध्ये स्वामीजींचे प्रवचन होते. तेथे मला स्वामीजींनी विचारले, काय म्हणते रेवती. मी म्हणालो, स्वामीजी तिला ऍडमिट केले आहे, डॉक्टरांचे म्हणणे आहे की डिलिव्हरी थोडी अवघड आहे. त्यावर स्वामीजी म्हणाले, असू दे पण सायन्स पुढे गेलेले आहे, फार वेळ वाट पाहू नका, कठीण वाटले तर सिझेरियन करून टाका. झालेही तसेच, बाळाचे आणि तिचे हार्टबीट वर खाली होऊ लागले त्यामुळे त्याच रात्री सिझर केले. दुसऱ्या दिवशी स्वामीजींकडे मी गेलो. त्यांनी विचारले, काय झालं. मी सांगितले, मुलगा झाला, सिझरच करावे लागले. ते म्हणाले, चला सुटली, केंद्रात मुलांची आवश्यकता आहेच, मुली लग्न होऊन सासरी जातात, केंद्राचे काय काम कोण करणार. चार दिवसांनी बाळ बाळंतिणीला तिच्या माहेरी म्हणजे पुण्यातच कोथरूडला सोडायचे होते. सौरेवतीला मनातून फार वाटत होते की येथून जाण्यापूर्वी स्वामीजींचे दर्शन घडावे, पण घडणार कसे? सकाळी 8:15 सुमार होता. आम्ही हॉस्पिटलमधून खाली उतरलो, रिक्षा बघत होतो आणि इतक्या समोरच्या गल्लीतून थोड्याशा चढावरून पूजनीय स्वामीजी, सौ सरला मातोश्री आणि मागे काही साधिका येताना दिसल्या. सूर्याची कोळी किरणे पसरली होती. सूर्यकिरणातून येणाऱ्या त्यांच्या आकृत्या इकडून अगदी स्पष्ट दिसत होत्या. स्वामीजींनी भगवी लुंगी परिधान केली होती, पांढरे उपरणे पांघरले होते, त्याचे एक टोक वाऱ्याच्या मंद झुळकेबरोबर फडफडत होते. आम्ही त्यांना पाहून चटकन रस्ता क्रॉस केला. रेवतीच्या आईने बाळाला स्वामीजींच्या पायावर तेथेच ठेवले. आम्ही सर्वांनी नमस्कार केला. स्वामीजींनी बाळाला वर घ्यायला लावले. बाळाचे तोंड नीट निरखून पाहिले, त्याला आशीर्वाद दिला. नवीन बाळाच्या जन्माचं सार्थक झालं असं आम्हाला वाटले. श्रीकृष्ण अर्पण मस्त.
समाधी ही अंतःकरणाची वृत्ती असते आणि स्वरूप स्थिती नंतर येते. म्हणजे देह आणि देहभाव वेगळा तसे आत्मा आणि आत्मभाव वेगळा असे आहे का असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न खूप चांगला आहे. समाधी ही अंतःकरणाची वृत्ती असते, ध्यान ही वृत्ती आहे आणि समाधी देखील वृत्ती आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल हे ऐकून, पण समाधीला वृत्ती मानलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ध्याता आपणची परी, ध्यान रूप वृत्ती माझारी, ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढी गा असं म्हटलेलं आहे. ध्याता आपण ध्यानरूप वृत्तीचा आश्रय धरून ध्येयाला प्राप्त करावं म्हणून जे करतो त्याला ध्यानरूढी असं म्हणतात. तेथं ध्येय, ध्यान, ध्याता या तिहींची एक रूपता होय तव पंडुसुता की जे जे गा. त्या ठिकाणी ध्येय म्हणजे जे प्राप्त करायचं आहे ते, ध्यान म्हणजे ध्यानाची वृत्ती आणि ध्याता या तिहींची एक रूपता होय तव पंडुसुता की जे जे गा. ध्याता ध्यानरूप वृत्तीच्या योगानी ध्येयाशी एकरूप होईपर्यंत जे करायचं असतं त्याला ध्यान असं म्हणतात, ध्यानरूढी असं म्हणतात. आपल्याला होणारं सगळं ज्ञान हे वृत्ती ज्ञान आहे. बाह्यतः देखील आपल्याला वृत्तीच्या योगानेच ज्ञान होतं. शास्त्र असं म्हणतं की साभास अंतःकरण वृत्ती बाहेर पडते, अंतःकरणातून एखाद्या पदार्थाला व्यापते आणि ती परत अंतःकरणामध्ये येते, तेव्हा त्या पदार्थाचं एखाद्या व्यक्तीला ज्ञान होतं. हा घोडा आहे, हे गाढव आहे, हे झाड आहे, ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, अशा प्रकारचं जे ज्ञान ते सगळं वृत्ती ज्ञान आहे. वृत्ती बाहेर पडते, त्या पदार्थाला व्यापते आणि अंतःकरणात जेव्हा परत येते तेव्हा त्या दृश्याचं अनालिसिस होतं आपल्या ठिकाणी आणि वृत्ती ज्ञान होतं. सगळ्या प्रकारचं ज्ञान हे वृत्ती ज्ञान आहे. संसाराचं ज्ञान हे वृत्ती ज्ञान आहे आणि सविकल्प समाधीचं ज्ञान देखील वृत्ती ज्ञानच समजलेलं आहे. सविकल्प समाधी म्हणजे सवितर्क संप्रज्ञात समाधी, सवितर्क सविचार सानंद आणि सास्मित असं पतंजली महामुनींनी त्याचं वर्णन केलेलं आहे. हे सगळं वृत्ती ज्ञान आहे. ध्यानात सर्वात शेवटी सुरुवातीला तर्काच्या आधाराने आपण परमात्मा आहोत, तोच मी आहे, सोहम अशा प्रकारचा जो भाव निर्माण होतो ते वृत्ती ज्ञान आहे. नंतर तो तर्क पक्का झाला की वारंवार तर्क करावा लागत नाही, तशा प्रकारच्या विचारांनी देखील समाधान लाभतं, ते वृत्ती ज्ञान आहे. हा विचार ज्याला दाखवतो तो परमात्मा आनंद स्वरूप आहे आणि त्याप्रमाणे मीही आनंद स्वरूप आहे अशी सानंद म्हणजे केवळ आनंद आहे अशा प्रकारची समाधी, हे देखील वृत्ती ज्ञान आहे. आणि मी आनंद स्वरूप आहे याच्यातला आनंद हा शब्द बाजूला जातो आणि मीच आनंदाचं स्वरूप धारण करतो आणि केवळ मी सुखमय मी एवढा शिल्लक राहतो, तेही वृत्ती ज्ञानच आहे. ही वृत्ती नाहीशी व्हावी असं साधकाला फार वाटत असतं. जोपर्यंत ही अस्मिता म्हणजे मीची जाणीव आहे तोपर्यंत साधकाला पूर्ण समाधान लाभत नाही अशी ही वस्तुस्थिती आहे. ही वृत्ती देखील कालांतराने नाहीशी होते. ही जी मी केवळ आहे अशी वृत्ती, याच्यातला मी निघून जातो आणि केवळ अस्तित्व मात्र असं काही आहे असं लक्षात येतं, तेव्हा मात्र ध्याता जो असतो त्याला काहीही समजत नाही त्यावेळेला वेगळेपणाने, तो स्वतः अस्तित्व होऊन जातो. अशा वेळेला त्याला निर्बीज समाधी असं म्हणतात. हे जे मीचं बीज आहे त्या मीच्या बीजात सगळा संसार ठासून भरलेला आहे, त्यामुळे मी केवळ आहे अशी जेव्हा जाणीव किंवा वृत्ती ज्ञान, आता मी म्हणेन सानंद सास्मित अस्मी भावासहित असणारी मीची जाणीव, तर यावेळेला एखादी वृत्ती उठली तर शत्रू शत्रूसारखाच लक्षात येतो, मित्र मित्रासारखाच लक्षात येतो. पण हा मीची वृत्ती देखील जेव्हा जाते ती जाते, तेव्हा मात्र त्याला असंप्रज्ञात समाधी असं पतंजलींनी म्हटलेलं आहे किंवा निर्बीज समाधी असं म्हटलेलं आहे, तिथं तो जातो. तिथं स्वतःच्या देहाचीही आठवण नसते, तिथं जगताची आठवण नसते, तिथं संसार बीजच नसतं. अशा वेळेला बाहेरच्या जगताची आठवण झाल्या न झाल्यामुळं मित्राची अथवा शत्रूचीही आठवण होत नाही. यावेळेला मात्र जे असतं ते तो सुखानी त्याच्याशी एकरूप झालेला असतो मीच्या जाणीवेखेरीज. पण इथपर्यंत मात्र समाधी देखील वृत्तीच आहे. समाधी ही अंतःकरणाची वृत्ती असते असं त्यांनी म्हटलेलं आहे, त्याकरता मी हे सांगितलं. हे नंतर नंतर मात्र घडतं. तुकाराम महाराजांचा फार सुंदर अभंग आहे, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे. या डोळ्याचं तर काही कामच नाही, ते तर मिटले गेलेलेच आहेत, पण आता वृत्तीज्ञान देखील काही दाखवत नाहीये. मी आता सहज आंधळा झालेलो आहे. निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली, वृत्ती आता निवृत्त झाली, वृत्ती रहितता आली, जन न दिसे तेथे, आता जगत भान लोपून गेलं. मी माझे हारपले ठाई जेथींच्या तेथे, मग तिथं काय झालं तर तिथं मीची आठवण नाहीशी झाली. निर्बीज समाधीमध्ये तुकाराम महाराज जाऊन पोचले. मी माझे हारपले ठाई जेथींच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. जे जे दृश्य होतं ते सगळं आता पूर्ण निमालं. सुखे मी निज लोगा शून्य सारून तेथे. मग ही शून्य स्थिती होती का? शून्य स्थितीही नव्हती. शून्यालाही बाजूला सारलं आणि त्या ठिकाणी मी सुखानी विश्रांती घेतली. निजलो या शब्दामध्ये असा अर्थ आहे, जसं तुम्ही जागे असतात तेव्हा वृत्ती तुमच्या बरोबर असते, पटते तुम्हाला? तुम्ही झोपी जाता, अंथरुणावर तुम्ही असता, तेव्हाही वृत्ती तुमच्या बरोबर असते. आणि झोपेची प्रक्रिया ही एक अद्भुतच गोष्ट आहे, कशी घडते कोण जाणे, पण सगळ्या वृत्ती आत वळतात आणि वृत्तीरहितता येते. मेंदू काम करण्याचं सोडून देतो जवळपास, आणि तुम्हाला आपण आहोत याचीही जाणीव नाहीशी होते. बरोबर आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निरंजनी निदेला आणि की नाही देखिला. अगदी काळोख आहे, लाकूड तोड्या जंगलामध्ये गेला आणि तिथं त्याला झोप लागली संध्याकाळच्या वेळेला, आणि तो गाढ झोपेमध्ये गेला. बघता बघता रात्र झाली, तो तिथंच होता. आता डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही म्हणतात, इतका काळोख निर्माण झाला. आता तो लाकूड तोडा लाकूड तोड्या तिथं आहे हे कोणालाही समजणार नाही, कारण अंधार झालेला आहे, अजिबात दिसत नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्याला स्वतःचाही आठव नाहीये, आपण आहोत हेही त्याला स्मरत नाहीये. तो झोपेत गाढ झोपेत गेला. आता तो आहे का नाहीये? आता आपण आहोत याचाही त्याला प्रत्यय नाही. तो सुखामध्ये आहे, समाधी स्थिती तशी असते. ज्याला निर्विकल्प समाधी असं म्हणतात ती तशी असते. आपलाही आठव नाहीसा झालेला असतो. मी माझे हारपले ठाई जेथींच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. जे सगळं दृश्य होतं ते सगळं मावळून गेलं. सुखे मी निज लोगा शून्य सारूनी तेथे. आणि हे सगळं कसं झालं? त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते. या ठिकाणी मी पाहत राहिलो, त्रिकूट शिखराच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी दोन भुवया आणि नासी ना एकत्र येऊन मिळाले, त्या ठिकाणी या त्रिकूट शिखरावर हे आईतं दान मला मिळालं असं तुकाराम महाराज म्हणतात. ही मात्र वृत्ती नाही. जसं ध्यानाच्या वेळेला, झोपेच्या वेळेला, गाढ झोपेच्या वेळेला, झोप झाल्यावर आपल्याला समजतं की किती बरं वाटलं, पण त्यावेळेला आपल्याला बरं वाटतं हेही कळत नाही. तसं या ध्यानाच्या वेळेला तुम्हाला काहीच समजत नाही. तिथून खाली आल्यावर तुम्ही म्हणता की काय मस्त वाटलं, छान शांत वाटलं, पण त्यावेळेला तुम्हाला काहीही वाटत नसतं. त्यावेळेला तुम्हीच नसता, जगही नसतं, मी आणि माझं नसतं. या ठिकाणी मात्र वृत्ती नसते. आणि वृत्ती जेव्हा परत येते फिरून या ध्यानातून खाली येतो, तेव्हा तो म्हणतो की फार मस्त ध्यान झालं आज. पण त्यावेळेला त्याला समजत नसतं की फार चांगलं ध्यान झालेलं आहे. रामकृष्ण म्हणत असत की एखादा लोटा गडू पाण्यामध्ये बुडवत असताना बुडबुड 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 असा आवाज येतो आणि एकदा खरा बुडाला की मग सगळं चिडीचाप आवाज वगैरे बंद असं म्हणत असत. तसा हा त्या ठिकाणी बुडून गेला की मग चांगलं ध्यान होतंय, आता केवळ आपण आहोत वगैरे याही गोष्टी नाहीशा होऊन जातात. जसं मुलं दंगा करत असावीत आणि आई वडील ओरडत असावेत की आता अजिबात बोलायचं नाही कोणी, दोन मुलं असतील तर सांगतात की तू इकडं तोंड कर आणि तू इकडं तोंड कर आणि झोपा बघू, आणि मुलांचा थोडासा हसण्याचा आवाज, एकमेकांकडे पाहण्याचं असं आई वडिलांच्या लक्षात येतं, ते परत एकदा रागवतात, विचारतात झोपलायत ना, मुलं म्हणतात हो. आणि मग परत थोड्या वेळाने विचारतात झोपलात ना, तेव्हा काहीच आवाज नाही. आता वृत्तीच नाही तशी ही स्थिती आहे. म्हणून समाधी ही सबीज समाधीपर्यंत अंतःकरणाची वृत्ती असते. ते वृत्ती ज्ञान असतं, चित्त हे काही प्रमाणात शिल्लक असतं म्हणूनच मी आहे हे समजतं, पण ते नाहीसं होतं, नंतर ते निघून जातं. समाधी ही अंतःकरणाची वृत्ती असते आणि स्वरूपस्थिती नंतर येते. ही स्वरूपस्थिती म्हणजे खरी निर्विकल्प समाधी. म्हणजे देह आणि देहभाव वेगळा, तसे आत्मा आणि आत्मभाव वेगळा असे आहे का? आत्मभाव राखणं ही देखील वृत्तीच आहे. जर व्यवहार वृत्तीतच चालत असेल तर आत्मा मी असं चिंतन करावं, अहम आत्मा हे कधीची विसरू नये, हेही वृत्तीनेच करायला लागतं. जेव्हा अशा प्रकारची समाधी स्थिती येते तेव्हा खरी वृत्ती नाहीशी होते. एरवी मी देह, मला विषय हवेत अशा चिंतनापेक्षा मी आत्मा देहरहित अशा वृत्तींनी साधक सावध राहतो. याचा उपकार आहे किंवा नाम घेणं देखील तेच आहे. त्यामुळं नामामुळं देखील आपण विषयांपासून दूर होतो, आपली वृत्ती विषयांपासून दूर होते आणि नामाच्या ठिकाणी, ईश्वराच्या भावाच्या ठिकाणी, परमात्म्याच्या भावाच्या ठिकाणी, आपण स्वरूप आहोत अशा स्मरणाच्या ठिकाणी ती वृत्ती जडून राहते. पण हे खरं ज्ञान नाही. पण अशी वृत्ती जडून राहिल्यामुळे ध्यानात उपयोग होतो. स्थूलतेकडे वळणारी वृत्ती ही जशी जशी सूक्ष्मतेकडे आपण वळू तितकं ध्यानात ते उपकारक होतं. म्हणून अहम आत्मा हे कधीची विसरू नये किंवा बडबड वृथा का करावी, मौन्य मुद्राची धरावी, सोहम शब्दाची जपावी पवनमाळ, असं जे नृसिंह सरस्वती महाराजांचं वचन आहे ना, तर तेही तो मी आहे तो मी आहे ही वृत्तीच आहे. पण ही वृत्ती कधीतरी निवृत्त स्थितीकडे घेऊन जाते आणि ती मोठा लाभ करून देते. तसंच ही वृत्ती आपल्याला संसारात ढकलत नाही, आपल्याला कायम सावध ठेवते, आत्मभाव सतत जागरूक ठेवते. आत्मभाव जागृत राहतो तो ही वृत्तीमुळे राहतो, हे लक्षात घ्या. पण ती वृत्ती ही शुद्ध आणि सूक्ष्म अशी वृत्ती असते. तुलनेने संसारातली वृत्ती ही जड आणि विषयाच्या ठिकाणी रंगलेली अशी असते. असं असल्यामुळे या वृत्ती जरी असली तरी त्याच्यामध्ये फरक आहे. समर्थ म्हणतात स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या. विषयाच्या ठिकाणी जी कल्पना रमून राहते त्याला अविद्या असं म्हणतात. ती कल्पना म्हणजे वृत्तीच. स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. आणि ब्रह्म त्याच वृत्तीत स्फुरायला लागलं तर ती मायाच आहे, कारण वृत्ती असल्यामुळं. पण ती सुविद्या आहे, ती लाभ करून देते परमार्थाचा. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. विवेक करता करता, चिंतन करता करता वृत्ती नाहीशी होते, ध्यान करता करता वृत्ती नाहीशी होते. जेव्हा ती निर्विकल्प होते तेव्हा खरा परमात्म्याचा अनुभव हा शब्द चुकीचाच आहे, तो परमात्म्याशी एकरूपच होऊन राहतो, त्यावेळेला त्याला कोणताही अनुभव येत नाही। साधकाला फार वाटत असतं की आपल्याला कुठला तरी अनुभव यावा असं तो म्हणत असतो बस, पण परमात्म्याचा अनुभव नाही, परमात्म्याचा कुठलाही अनुभव घ्यायला मन सक्षम नाही, इंद्रिय सक्षम नाहीत, म्हणून अनुभव येणार नसतो। गांधीजी एकदा म्हणाले की मला आतला आवाज असं सांगतो, तेव्हा त्यांना थांबवून विनोबाजी असं म्हणाले की हा आतला आवाज काय आहे, तर ते म्हणाले की ती आत्म्याकडून येणारी सूचना आहे असं मला वाटतं। त्याच्यावर विनोबा असं म्हणाले की आत्मा अत्यंत अविक्रिय आहे, आत्मा हा काहीही करत नाही, कशाचाही करता नाही। अर्थात एवढ्या शब्दांनी गांधीजी जे म्हणत होते त्याला विरोध निर्माण झाला, पण गांधीजींना काही बोलताही येईना, कारण युक्तिवाद तर बिनतोड होता, कारण आत्म्याचा कुठला आवाज असू शकत नाही। विनोबांचं एक वचन आहे की सायन्सची दुर्बीण, ऐका नीट, सायन्सची दुर्बीण कितीही शक्तिशाली बनवली तरी ती आत्म्याचा आवाज ऐकू शकत नाही। दुर्बीण आणि आवाज ऐकणं हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत। आत्म्याची प्रचिती इंद्रियांना कदापि येत नाही, आणि मन देखील इंद्रिय असल्यामुळं आतला आवाज वगैरे जे बापूजी म्हणत असत ते विनोबांच्या मते काही तसं आत्म्याचा वगैरे काही आवाज नाही असं विनोबा त्यांना म्हणत होते। तेव्हा मग गांधीजी क्षणात शिष्याच्या भूमिकेत गेले आणि गांधीजींनी विचारलं की मग आपल्याला काय वाटतं हा कशाचा आवाज असेल, ते म्हणाले की तुमच्या शुद्ध चित्तातून तुमचं तुम्हालाच हे जाणवत असेल। जोपर्यंत अशा गोष्टी होतात आवाज वगैरे तुम्हाला ऐकू येतो स्पष्ट हे तर आहे, पण तो सगळा शुद्ध चित्ताचा किंवा शुद्ध मनाचा खेळ आहे, आणि बापूजींना ते मान्य करावं लागलं, आत्म्याला आवाज नाही। आत्म्याची प्रचिती देहभाव असताना घेतली जात नाही, आत्म्याची प्रचिती मीपणाच्या भावाला येत नाही, त्यामुळे देह आणि देहभाव वेगळा, देह आणि देहभाव ही वृत्तीच आणि आत्मभाव ही देखील वृत्तीच, ती शुद्ध स्वरूपात असलेली वृत्ती एवढंच। मिहिर ये अभंग म्हणेक। पायाला मुंगे आल्या, सावकाश आहे।
रवि दीप हिरा दाविती देखणे, रवि दीप हिरा दाविती देखणे, रवि दीप हिरा अदृश्य दर्शन संतांसिनी, अदृश्य दर्शन संतांसिनी, रवि दीप हीरा दाविती देखने, रवि दीप हीरा न करे साचार ब्रह्मादिका, न करे साचार ब्रह्मादिका, रवि दीप हीरा दाविती देखने, रवि दीप हीरा। ज्ञानचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे साचार ब्रह्मादिका, रवि दीप हीरा दाविती देखणे, रवि दीप हीरा। तापली चंदन निववितो कुड़ी, तापली चंदन निववितो कुड़ी, त्रिगुण तो काढ़ी संत संग, त्रिगुण तो काढ़ी संत संग, रवि दीप हीरा दाविती देखने, रवि दीप हीरा। माय बापे पिंड पाळीला माये, माय बापे पिंड पाळीला माये, जन्म मरण जाया संत संग, जन्म मरण जाया संत संग, रवि दीप हीरा दाविती देखणे, रवि दीप हीरा। तुका म्हणे जवई नपाचारिता जावे, तुका म्हणे जवई नपाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया, संत चरणी भावे रिघावया, रवि दीप हीरा दाविती देखणे, रवि दीप हीरा दाविती देखणे, रवि दीप हीरा दाविती देखणे, रवि दीप हीरा।
वाह वाह वाह, रवी दीप दिवा दाविती दैखणे असं तुकाराम महाराज म्हणतात. सूर्याचे किरण, दीपाचे किरण, दिव्याचे किरण एखाद्या वस्तूवर पडले तर ती वस्तू प्रकाशित होते आणि आपल्याला ती दिसू शकते. अदृश्य देखणे संतांचेनी, पण याची किरणं आत्म्यावर पडू शकत नाहीत. न तत् भासयते सूर्यो न शशांको न पावकहा, असं जे भगवद्गीता म्हणते. सूर्य सगळं जग प्रकाशित करेल, पण सूर्याला प्रकाशित करेल आत्मा. सूर्य आहे हे आत्म्यामुळं कळेल. जर आत तो नसेल तर सूर्य कसा दिसेल? पण तो सूर्य उलटा आत्म्याला प्रकाशित करू शकत नाही. मग आत्म्याला कोण प्रकाशित करेल? संतांचेनी, असं तुकाराम महाराज म्हणतात. संत सांगतील त्या मार्गाने आत्मा प्रकाशित होतो. अदृश्य दर्शने संतांचेनी, मी भ्रूमध्याच्या ठिकाणी आहे असा भाव ठेवून नाम घ्यावे असे तुम्ही सांगितले आहे. याची प्रक्रिया थोडी अधिक स्पष्ट करून सांगाल का, असा प्रश्न आहे. मी कधी कधी एखादी छोटीशी साधना घेतो तेव्हा मी म्हणजे जाणीव रूपाने असलेला मी चिदाकाशात आहे अशा भावाने त्या मी मध्ये रमून नाम घ्यावं असं सांगतो. भ्रूमध्याच्या ठिकाणी असं कधीही बोललेलं नाहीये. कधी कधी सांगण्या ऐकण्यात जो फरक असतो तो याच्यातून लक्षात येतो. भ्रूमध्याच्या ठिकाणी मी आहे असं कधीही होत नाही. मी चिदाकाशात म्हणजे जाणीव रूपानी आहे असं मी सांगतो. पण याची प्रक्रिया स्पष्ट करून सांगण्यापेक्षा आपण नाम घेतलेलं बरं असं मला वाटतं. आपण सगळे बसू बरं, बघा तुम्हाला समजतंय का या नामातून. शांत बसा, स्थिर आणि शांत. इतके स्थिर की जणू एखादी दगडाची मूर्ती ठेवलेली आहे. किंचितही हालचाल नको. आता समजून घ्या की या दगडाची किंचित ही हालचाल होऊ न देणारा मी आहे. तो लक्ष ठेवून आहे की शरीराची किंचित ही हालचाल होत नाहीये ना. आता अशा स्थिर शरीरात काही हालचाली होत आहेत असं तुम्हाला कळेल. उदाहरणार्थ छातीची धडधड, ती पहा. तुमच्या लक्षात आलं असेल की छातीची धडधड होते आहे हे समजणारा मी आहे. तुमचे श्वास आत बाहेर करतायत. ते समजणाराही तिथं मी आहे. हा मी स्थिर असलेल्या शरीरापेक्षा वेगळा आहे. धडधडणाऱ्या हृदयापेक्षा वेगळा आहे. आत बाहेर करणाऱ्या प्राणांपेक्षा वेगळा आहे. या मीची जागा कुठं आहे? शोधा. कोणाला असं समजेल की हृदयातून ते समजतं, कोणाला असं समजेल की मेंदूतून ते समजतं. बघा, हृदयातून समजतं हेही खरं आहे, विज्ञानाच्या दृष्टीने मेंदूचीच विशेष शक्ती हृदयाच्या ठिकाणीही कार्यरत असते, म्हणून हृदयाच्या ठिकाणी समजतं. खरं मेंदूतून समजतं. त्यामुळं ही जाणीव शक्ती आपल्या मस्तकाकाशामध्ये आहे. तिथं लक्ष ठेवा. मस्तकाकाश म्हणजे तुमच्या कपाळाच्या माग कल्पनेत असलेली अंडाकृती पोकळी. भ्रूमध्य नव्हे, तिथं जाणीव रूपाने तुम्ही आहात. बाकीचं सगळं शरीर विसरला तरी चालेल किंवा नाहीये असं धरलं तरी चालेल. आता तुम्ही मस्तक आकाशात आहात, जाणीवरूप असे तुम्ही, अविनाशी अव्यक्त, जाणीवरूप तुमची जाणीव तिथं स्थिर करा. कोणाकोणाला श्वासही सहाय्यभूत होतील, मध्यमेतून हळूहळू वर जाऊन थांबायला सुरुवात करतील. पण श्वासाकडे लक्ष नका देऊ. कोणतंही वृत्ती ज्ञान या जाणीवेला होतं अशी ही जाणीव आहे. परमात्म स्वरूप या जाणीवेतून आपण परमात्म्याचं नाम घ्यायचं आहे. नाम घेताना त्या जाणीवेतच राहायचं आहे. नाम घेऊन झालं तरी जाणीवेतच राहायचं आहे. श्री राम जय राम जय जय राम. जाणीवेतच राहा मस्तकाच्या पोकळीत. श्री राम जय राम जय जय राम. जाणीवेतून नाम घेतलं, जाणीवेतून ऐकलं आणि नाम नसलेल्या वेळेला जाणीवेमध्ये शांत स्वरूपाशी एकरूपता साधली, शांतीचा स्पर्श झाला, आनंदाचा स्पर्श झाला, ती जाणीव सुखस्वरूपच आहे, शांत स्वरूपच आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। सच्चिदानंद जाणिवेतच राहा मस्तकाच्या पोकळीत। हरि 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 स्वामी जी स्वामी जी। आपले तळहात एकमेकांवर किंचित सोडून आपल्या गालाला डोळ्याला स्पर्श करत डोळे उघडायला हरकत नाही। असा होता, मी भ्रूमध्याच्या ठिकाणी आहे असा भाव ठेवून नाम घ्यावे असे तुम्ही सांगितले आहे, त्याच्याऐवजी मी थोडी दुरुस्ती करतो। आपण चिदाकाशात आहोत असा भाव ठेवून नाम घ्यावे असे तुम्ही सांगितले आहे, याची प्रक्रिया थोडी अधिक स्पष्ट करून सांगाल का? शब्दांनी सांगायच्या ऐवजी आपण प्रात्यक्षिकांनी ती पाहिली। नाम हे कसं त्वरित शांती आणि सुख देणार आहे हे तुम्हाला समजलं असेल। नाम संकीर्तन साधन पै सोपे असं तुकाराम महाराजांनी त्याकरता म्हटलेलं आहे। ही नामाची प्रक्रिया ध्यानाच्या प्रक्रियेसारखीच आहे, त्याच्यात फार फरक करू नये। ध्यान आणि नाम या प्रक्रिया नंतर एका ठिकाणी एकच होतात, जळतील पापे जन्मांतरीची असं ते म्हणतात. पाप पुण्याची भावना ज्या देहबुद्धीमध्ये असते ती देहबुद्धीच जळून जाते. त्यामुळे अर्थात पापपुण्य ही आणि जन्मांतरीची पापपुण्य जळून जातात. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण असं त्यांनी म्हटलं. असा आता कसा सुखानी म्हणजे सुखे नैव आपल्या ठिकाणी नारायण येऊन राहिला ना तसं अशी मजा आहे. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.